नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत युवावर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची, मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा सरकार स्थापनेचा दावा, येत्या 28 तारखेला नवीन सरकारचा शपथविधी. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत युवावर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाचा 116 भाग आज प्रसारित झाला.
साथियों, विकसित भारत के निर्माण में युवाओं का रोल बहुत बड़ा है. युवा मन जब एकजुट होकर देश की आगे की यात्रा के लिए मंथन करते हैं, चिंतन करते हैं, तो निश्चित रूप से इसके ठोस रास्ते निकलते हैं.
येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या 162 जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं दिल्लीत 11 आणि 12 जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमांतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले 2000 तरुण तरुणी सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण लाल किल्ल्यावरून युवा वर्गाला राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं, त्या अनुषंगानंच या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं ते म्हणाले. या उपक्रमातून युवा वर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल, तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल असं सांगत आपण सारे मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस असल्याचं स्मरणही त्यांनी केलं. सध्याच्या काळात राष्ट्रीय छात्रसेनेमधल्या मुलींची संख्या 25% वाढून 40% पोहोचली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जो देश आपला इतिहास जपतो त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे. प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी पंतप्रधानांनी गयाना, ओमान, स्लोवाकिया यासारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी त्या प्रदेशांशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदणी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसंच एक पेड़ माके नाम या मोहिमेच्या यशाबद्दलही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालय ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात असं म्हणत देशभरात ग्रंथालयांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागरिकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण, वन्यजीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मन की बातमध्ये उल्लेख केला. स्वच्छता ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम असल्याचं ते म्हणाले.
साथियों, आपने अक्सर बड़े बुजुर्गों को कहते सुना होगा कि जहां स्वच्छता होती है वहां लक्ष्मी जी का वास होता है. हमारे यहाँ कचरे से कंचन का विचार बहुत पुराना है. देश के कई हिस्सों में युवा बेकार समझे जाने वाली चीजों को लेकर कचरे से कंचन बना रहे हैं. साथियों, ऐसे प्रयासों से भारत के स्वच्छता अभियान को गति मिलती है. ये निरंतर चलते रहने वाला अभियान है.
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, एल मुरुगन, बीजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव, एमडीएमकेचे खासदार वायको, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी, जयराम रमेश संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार असून 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. झारखंडमध्ये आज झारखंड मुक्ती मोर्चा जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपाल संतोषकुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या 28 तारखेला होणार असल्याचं हेमंत सोरेन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पार्टी मिळून 56 आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 81 पैकी 34 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला, भाजपला 21, काँग्रेसला 16 तर राष्ट्रीय जनता दलाला 4 जागांवर विजय मिळाला आहे. मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला 2 जागांवर जनतेनं कौल दिला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्यानं त्याची कारण मीमांसा करू, यावर अभ्यास करून पुन्हा नव्या उत्साहानं लोकांसमोर येऊ असं पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. पक्षनिहाय टक्केवारी पाहता सर्वाधिक म्हणजे 26.70% मतं भाजपला मिळाली आहेत. त्याखालोखाल 12.42% मतं काँग्रेसला तर 12.38% मतं शिवसेनेला मिळाली आहेत. 11.28% राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूनं आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जवळपास 10% मतदारांनी कौल दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त 1.55% मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे तर 0.72% म्हणजे 4,61,886 मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात होत आहे. 21व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती लिंगवयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयानं केलं आहे. क्रिकेट. बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या आजच्या 3रा दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 2रा डावात 3 बाद 12 धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी 7 गडी बाद करण्याची तर ऑस्ट्रेलियाला आता 522 धावांची आवश्यकता आहे. जसप्रीत बुमराहनं 2 तर मोहम्मद सिराजनं 1 गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं आज 2रा डाव 487 धावांवर घोषित केला. या डावात यशस्वी जयस्वालनं 161, विराट कोहलीनं 100 तर केएल राहुलनं 77 धावा केल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची, मन की बातमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा सरकार स्थापनेचा दावा. आणि महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.